या देशाचं रूप पालटण्यासाठी प्रयत्न तर करायचे आहेत, पण कसे? सर्वत्र समस्याच समस्या दिसत आहेत, आपण कुठे कुठे पुरं पडणार असा दुर्बल विचारही कधी चाटून जातो। पण समस्या कितीही उग्र भासल्या, विदारक भासल्या, तरी त्या सोडवण्याचा एकमात्र उपाय म्हणजे तेजस्वी, गतिशील आणि लवचिक अशा संघटनेची निर्मिती करणं।
संघटना हे सूत्र बनावे, सूत्र बनावे, सूत्र बनावे। निर्भयता बळ आस्था यांचे एकी हे दैवत समजावे। जे जे वंचित त्यांच्यासाठी संघटना हे सूत्र बनावे, संघटना हे सूत्र बनावे। भर भरून मी धन मिळवावे, जग जिंकोनी घर सजवावे। अपयश चिंता अपमानाचे दिवस दरिद्री दूर सरावे। मी माझ्या आप्तांसह काळ्या विधी लिखिताला पूर्ण पुसावे। उघड्या डोळ्या निहे दुर्लभ स्वप्न साजिरे कसे बघावे। संघटना हे सूत्र बनावे, संघटना हे सूत्र बनावे। भवतालीची पिसाट दुनिया अफाट गतीने धावत आहे। विश्वाच्या अंताला वेढून गणिती प्रज्ञा वाढत आहे। उद्योगांची चौखुर चक्रे रोज जिंकिती नवीन गावे। विज्ञानाच्या विस्फोटातही अज्ञजनांनी कसे जगावे। संघटना हे सूत्र बनावे, संघटना हे सूत्र बनावे। दुरावती जन तुटकपणाने जो तो वेची अपुले नाणे। रान दांड ग्या शर्यती मध्ये चिरडून गेले चिमणे गाणे। एकाकी जन दुर्लक्षित जन आप्त एकमेकांचे भावे। केवळ आभाळीच्या देवा भिवनी कोणी किती भजावे। संघटना हे सूत्र बनावे, संघटना हे सूत्र बनावे। आजवरी जे भिवन राहिले पूर्ण अडाणी दुबळे झाले। परस्परांचे पाय ओढूनी होते तेथून मागे आले। एक जयांचे दुखणे त्यांनी समदुखी बंधू समजावे। आणि एकता हेच आपुले याच्या पुढती दैवत व्हावे। संघटना हे सूत्र बनावे, संघटना हे सूत्र बनावे।